नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा हा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
Okay. प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ प्रेमळ परमेश्वर पित्या, तुझ्या जिवंत पवित्र आणि पराक्रमी नावाला शतशः धन्यवाद देत, तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही तुझ्या अंगणात प्रवेश करीत आहोत. तुझी स्तुती असो प्रभू की तू आम्हाला जीवनामध्ये आनंद दिलेला आहेस, शांती दिलेली आहे. आणि जरी आमच्या जीवनात संकट येतात, वाईट प्रसंग येतात, अनेकदा आम्ही दुःखी होऊन जातो, निराश होऊन जातो, तेव्हा तू आमची सांत्वना करतो, आम्हाला हिंमत देतो आणि पुढे पाऊल टाकण्याकरिता आमची मदत करतोस. तू आम्हाला सावरून धरलेला आहेस, तूच आमचा मार्गदर्शक झालेला आहेस. पवित्र प्रभू, आज आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत तुझ्या समक्ष येत आहोत. तू आमच्या जीवनातील सर्व उणीवा जाणतोस, त्या सर्व उणीवा तू दूर कर, आम्हाला पवित्र आणि शुद्ध अंतकरण दे. पवित्र प्रभू, त्या सर्व लोकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत जे आज वेदनांनी तळमळत आहेत, भयंकर अशा आजारांनी पीडित आहेत, जे वृद्ध लोक आज निराशेने भरलेले आहेत, ज्यांचं कोणीच नाही, जे अनाथ आहेत, प्रभू अशा सर्वांवर तू दया कर, त्या सर्वांना तू आजारातून बरे कर, जे संकटात आहेत त्यांची सुटका कर प्रभू. प्रत्येक कुटुंबावर आशीर्वाद पाठव, प्रत्येक लहान थोर व्यक्तीची तू मदत कर. जी लेकरे अभ्यास करीत आहेत, लवकरच परीक्षा देणार आहेत, त्यांना तू आपली बुद्धिमत्ता दे, ज्ञान दे आणि त्यांना तू यशस्वी कर. जे नोकरीच्या शोधात आहेत प्रभू, त्यांना तू नोकरी लागू दे. प्रत्येकाची गरज तू जाणतोस, आपल्या पवित्र भंडारातून प्रत्येकाची गरज पुरेव. ह्या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल, आम्ही तुझ्या समोर आहोत प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागत आहोत म्हणून तो ऐक, आमेन. श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहानाच्या दुसऱ्या पत्राचे अध्ययन करीत आहोत. आम्ही पाहिलं की ह्या पत्रामध्ये दोन गोष्टींवर विशेषतः भर देण्यात आलेला आहे, आणि त्या दोन गोष्टी म्हणजे प्रेम आणि सत्य. परंतु जेव्हा ह्या दोघांना सोबत ठेवण्यात येतं तेव्हा सत्याची वरचढ होते. आम्ही 5 वचनांपर्यंत अध्ययन संपवलेले आहे आणि आजचं अध्ययन 6 वचनापासून पुढे आम्ही करणार आहोत. 5 वचनात आम्ही वाचलं होतं की योहान म्हणतो, बाई आता मी तुला विनंती करीतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. आता श्रोत्यांनो, 6 वचन आपण वाचूया. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. प्रीती काय आहे? त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणे. प्रभू येशूने म्हटले, तुम्ही जर माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा. तीच गोष्ट सांगण्याचा हा वेगळा प्रकार आहे. प्रभूने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या 10 अधिक आहेत. 10 आज्ञा सर्व शासकीय व सुसंस्कृत जगाचा पायवा आहेत, पण ख्रिस्ती लोकांना उच्च पातळीवर जगण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे, जेथे त्यांना आपल्या जीवनात आत्म्याद्वारे काही फळ निर्माण करायचे आहेत. ते म्हणजे प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता इत्यादी. जर श्रोत्यांनो ह्या गोष्टी आमच्यात आहेत व आम्ही त्यांना धरून राहतो तर आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतो. जर त्या आमच्यामध्ये नाहीत तर आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे चालत नाही. प्रीती हीच आहे. मला पुन्हा सांगू द्या, प्रेम दुकानात मिळत नाही, पण ते स्वयंपाकघरात झोपायच्या खोलीत नाही तर धुण्याच्या खोलीत प्रदर्शित केल्या जाते. काय ती त्याचे कपडे धुते? काय तो आपला पगार घरी आणतो? काय तो आपल्या कुटुंबाची काळजी घेतो? अशाच प्रकारे आपण आपल्या कुटुंबाविषयीचे प्रेम प्रकट करता. मंडळीमध्ये संबंधित लोकांशी जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करता तेव्हा आपण आपले प्रेम प्रकट करता. जोपर्यंत आपल्या मनात कोणाविषयी कळकळ नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीवर प्रेम करता असे आपण म्हणू शकत नाही, विशेषतः त्याच्या आत्मिक बाबींविषयी. आणि हेच प्रेम आहे की आम्ही त्याच्या आज्ञांप्रमाणे चालतो. आता हे अगदी खालच्या पातळीवर उतरणे आहे. स्मरणात ठेवा की योहान आणि पॉल रोममधील लोकांना लिहित होते. पॉलाच्या काळात निरोसारखा क्रूर राजा सत्तेवर होता. योहानाने एकामागून एक अशा सम्राटांना पाहिले ज्यांनी ख्रिस्ती लोकांचा अत्यंत छळ केला होता. तितापासून सुरुवात होऊन छळ अत्यंत अधिक वाढला. रोमी साम्राज्य फार क्रूर व भयंकर निबिड अशा अंधकारात होते. अशा काळात सुद्धा काही स्त्रिया आणि पुरुष होते जे रोमन रस्त्यावर त्या अंधकाराने भरलेल्या राज्यात चालत होते, वावरत होते, जे देवाच्या आज्ञांप्रमाणे जीवन जगत होते. ते ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनात पूर्णपणे लागू करीत होते. आश्रोत्यानो, आमच्या दिवसात ह्याचीच फार प्रखरतेने आवश्यकता आहे. ही आज्ञा आहे, म्हणजेच जे आम्ही प्रारंभापासून ऐकले आहे त्याप्रमाणे आम्ही चालायचे आहे. दुसऱ्या शब्दात योहान म्हणतो, ह्याविषयी आम्ही सुस्त असू नये. ही साठवून ठेवण्याजोगी बाब नाही. आम्ही हे सुरुवातीपासून ऐकले आहे. प्रभू येशूने हे शिकविले. आता आपण उठूया आणि त्याप्रमाणे चालूया. जे अद्यापही दूर आहेत त्यांना आपले प्रेम दर्शवूया. आता श्रोत्यांनो, ख्रिस्ताच्या सिद्धांताचे जीवन एक प्रदर्शन आहे. ह्या ठिकाणी पुन्हा दोन गोष्टींमध्ये अंतर दिसते. एका टोकाला प्रेम आहे आणि सत्य दुसऱ्या टोकाला आहे. योहान आता आपली चेतावणी ह्या ठिकाणी देत आहे. तो सातव्या वचनात काय म्हणतो पहा. योहानाचे दुसरे पत्र सातवे वचन. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच पाहिजे. ख्रिस्त विरोधक योहानाने पहिल्या पत्रात म्हटले की आधीच अनेक ख्रिस्तविरोधी होते व ख्रिस्त विरोधकाचा आत्मा होता. आम्ही ख्रिस्त विरोधकाचा आत्मा कसा ओळखू शकतो हा प्रश्न आहे. योहान ह्याचे उत्तर आम्हाला देतो. तो म्हणतो, जो येशू ख्रिस्त देहाने आला हे कबूल करीत नाही तो ख्रिस्त विरोधक आहे. ख्रिस्त विरोधकाचा आत्मा ख्रिस्ताचे ईश्वरत्व नाकारतो. त्याविषयी जे काही सांगितल्या गेले, जे त्याने आम्हाला सुटका देण्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण देऊन आमच्यासाठी केले, पुन्हा मृत्यूतून शरीराने जिवंत होऊन त्याने आमच्यासाठी जे केले, त्याला जो नाकारतो तो ख्रिस्तविरोधी आहे. आणि हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. ख्रिस्तविरोधकाचा आत्मा एक नाही तर दोन व्यक्तींद्वारे प्रगट होणार आहे. कारण प्रगटीकरणाचे पुस्तक 13व्या अध्यायात दोन व्यक्तींविषयी सांगण्यात आलेले आहे. एक तर थोर राजकारणी पुरुष असेल जो ख्रिस्ताचा शत्रू असेल, जो ख्रिस्ताचा विरोधी असेल. दुसरा धार्मिक पुढारी असेल जो ख्रिस्ताची नकल करेल आणि जगाला पहिल्या श्वापदाची उपासना करण्याकरिता जो भाग पाडेल. अर्थात राजकारणी पुढाऱ्याची ही लक्षणे आहेत. हे भविष्यात घडणार आहे आणि ह्या जगातील प्रत्येक गोष्ट त्याच्या येण्यासाठी मार्ग तयार करीत आहे. इतकी तयारी सुरू आहे की जेव्हा तो राजकारणी पुढारी व धार्मिक पुढारी प्रगट होईल तेव्हा हे जग त्यांच्यासाठी अगदी सज्ज असेल. आणि मला असं दिसतं की हे जग त्यांच्यासाठी अगदी पूर्णपणे आज सज्ज आहे. सुरुवातीला राजकारणी पुरुष ह्या जगात शांती प्रस्थापित करण्याचे अभिवचन देईल व 3.5 वर्षे तो फार चांगल्या प्रकारे आपली भूमिका निभावेल. परंतु हे सर्व कायम नसणार. ते शेवटी एका महासंकटाचे रूप घेईल जे आर्मेगेडॉनच्या लढाईत घेऊन जाईल. आणि जवळपास 3.5 वर्षे ख्रिस्त ह्या पृथ्वीवर येऊन आपले राज्य स्थापित करूपर्यंत चालेल. त्या समय सुद्धा एक धर्म असेल. आणि निश्चितच आता सुद्धा आम्ही त्या दिशेने वाटचाल करीत आहोत. तो एक जागतिक धर्म असणार आहे ज्या सर्व आपले मत एका ठिकाणी आणतील. तो असा धर्म असेल श्रोतांनो जो खरे पाहता कशावरच विश्वास ठेवित नाही. त्यांना एकत्रित बांधून ठेवण्याजोगे काहीच नसणार आहे. आम्हाला अनेकदा आग्रहाने सांगण्यात येते की आम्हाला अलग करणाऱ्या सर्व गोष्टींना आम्ही दूर करावे. जशोत्यानो, आम्हाला अलग करणाऱ्या सर्व गोष्टींना आम्ही दूर केले तर आम्हाला एकत्रित ठेवण्यासाठी काहीच बाकी उरणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टींची ही समस्या आहे. एका मुलाची गोष्ट मला आठवते. तो एका घनदाट जंगलातून छत्री घेऊन चालला होता. त्याला एक हत्ती भेटला. ज्याने त्याला म्हटले, मुला, तू कोठे चालला आहेस? त्या लहान मुलाने उत्तर दिले, मी कोठेही जात नाही. ह्यावर हत्तीने उत्तर दिले, मी सुद्धा नाही, मला तुझ्याबरोबर येऊ दे. श्रोत्यांनो, अशा प्रकारचा मंडळीचा संघ आज पुढे येत आहे. ते कोठेही जात नाहीत, कशावरही विश्वास ठेवित नाहीत, आणि त्यामुळे ते सर्व एकत्रित येऊ शकतात. ही गोष्ट फसविणारी आहे, आणि जो शेवटी प्रगट होणार, जो ह्या जगात एक धार्मिक सत्ताधारी आणि दुसरा राजकारणावर सत्ता चालवणारा असणार आहे, हा ख्रिस्त विरोधी असेल जो येणार आहे. योहान म्हणतो, फसवणारी पुष्कळ माणसे ह्या जगात उठली आहेत. योहानाच्या काळात चुकीची शिकवण फार जोमाने पसरत होती. जेथे जेथे शुभवर्तमान पोहोचले, तेथे तेथे चुकीचे धर्म सिद्धांत पोहोचले. हे चुकीचे धर्म सिद्धांत आधी पोहोचत नाहीत, ते जेथे शुभवर्तमान पोहोचते तेथे त्याच्या मागे मागे पोहोचतात. त्या काळी सुद्धा असा एक गट होता जो पुढे जाऊन अनेक समूहात विभागल्या गेला. काही सेरेनथियन होते, जे इफिसमधील सेरेनथस नावाच्या गुरुचे शिष्य झाले. एक अशी प्रथा आहे श्रोत्यांनो, की योहान जो इफिस येथील मंडळीचा पालक होता, तो सार्वजनिक आंघोळीच्या ठिकाणी आंघोळीला गेला आणि त्याने पाहिले की वृद्ध सेरेनथस सुद्धा आंघोळ करीत आहे. म्हणून योहान तेथून बाहेर निघाला. त्याने आपले कपडे घेतले आणि बाहेर निघून जाऊपर्यंत त्याने ते घातले नाहीत, कारण त्या पाखंडी मताच्या व्यक्तीशी त्याचा काहीच मेळ नव्हता, काही घेणे देणे नव्हते. ही एक प्रथा आहे, कदाचित खरी असेल किंवा नसेल, परंतु योहानाच्या पत्रात त्याचा जो दृष्टिकोन प्रकट झालेला आहे, तो दृष्टिकोन ही गोष्ट आमच्या समोर मांडते. सेरेनथियन हा आजच्या दिवसातील अनेक खोट्या धर्मसंप्रदायाबद्दल सांगतो, ज्याने शिकविले की येशू आणि ख्रिस्त वेगवेगळे होते आणि येशूवर त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी अलौकिक शक्ती त्याच्यावर आली, व वधस्तंभावर जेव्हा तो टांगल्या गेला तेव्हा ती शक्ती त्याला सोडून गेली. श्रोत्यांनो, ख्रिस्त देहरूपात आला ही वास्तविकता काही गटांनी नाकारली. त्यांनी म्हटले की शिष्यांना वाटले की त्यांनी ख्रिस्ताला पाहिले, पण खरे पाहता तो साक्षात व्यक्ती नव्हता, तो एक फक्त भास होता. काही असे खोटे धर्म संप्रदायात आहेत ज्यांनी अशा मताला स्वीकारले आहे. हेच कारण आहे की योहानाने त्याच्या पहिल्या पत्रात म्हटले, आम्ही त्याला डोळ्यांनी पाहिले आहे, आम्ही त्याचे ऐकले आहे, त्याला आम्ही न्याहाळले आहे आणि त्याला आमच्या स्वतःच्या हातांनी आम्ही चाचपले आहे. आम्हाला माहीत आहे आम्ही कशाविषयी बोलतो. तो एक वास्तविक पुरुष होता. त्या काळात सुद्धा काही यहुदी संप्रदाय होते, व जेव्हा ख्रिस्ती विश्वास आला तेव्हा ख्रिस्ती शिकवणुकीतल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी घेतल्या. तेथे एक असा समूह होता, त्यांना डेड सी स्क्रॉल सापडलेत. आणि इसवी सन 73 मध्ये जेव्हा एरुश्लेम उद्ध्वस्त करण्यात आले तेव्हा त्याच्या 3 वर्षानंतर जवळपास 967 धर्मवेडे लोक होते, ज्यांनी ख्रिस्ताची काही शिकवण घेतली. दोन्ही समूहांनी ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी विकृत, तोडून मोडून अशी काही कल्पना केली. योहान ह्या ठिकाणी जे सांगत आहे व जे आज महत्वाचे आहे ते हे की अनेक फसविणारे ह्या जगात आलेले आहेत. महत्वाचे हे आहे की आपण कोण खरा आहे हे त्याच्या दृष्टिकोनावरून, त्याच्या शिकवणुकीवरून, त्याच्या येशू ख्रिस्ताविषयीच्या विश्वासावरून सांगू शकता. जोपर्यंत तो ख्रिस्ताविषयी योग्य प्रकारे विचार करीत नाही तोपर्यंत बाकी सर्व काही बेकार आहे आणि ती व्यक्ती एक खोटा शिक्षक आहे. ह्याचा अर्थ असा नाही श्रोत्यांनो की आमचा जो दृष्टिकोन आहे त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन दुसरी व्यक्ती ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ निवडणुकीविषयी, निवडणूक हा वादाचा विषय आहे. जॉन वेस्लीने त्याविषयी काही शिकवले तर जॉन कॅल्विनने दुसरे काही, परंतु ह्या दोघांनीही ख्रिस्ताच्या ईश्वरत्वावर विश्वास ठेवला. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताच्या ईश्वरत्वावर विश्वास ठेवता त्याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताच्या कुमारीपासूनच्या जन्मावर विश्वास ठेवता. ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रात जी नोंदणी आहे त्यावर आपण विश्वास ठेवता. ह्याचा अर्थ तुम्ही प्रेषितांच्या सिद्धांतांवर जे त्यांनी आपल्या पत्रातून शिकवलेत त्यावर विश्वास ठेवता. ह्या दोन व्यक्तींच्या निवडणुकीमध्ये मतभेद होते, परंतु त्यांच्यापैकी एकही खोटा शिक्षक नव्हता, कारण विश्वासाकरिता आवश्यक असलेल्या गोष्टींविषयी ते सहमत होते. ह्यासंबंधी मला दुसरे एक उदाहरण वापरू द्या. मी व माझ्यासोबतच्या काही लोकांच्या मतांमध्ये तफावत आहे ह्याचा अर्थ असा नाही की ते माझे शत्रू आहेत किंवा मी त्यांचे शत्रू आहे. जोपर्यंत ते ख्रिस्ताविषयी योग्य दृष्टिकोन ठेवून योग्य सिद्धांत बाळगतात तोपर्यंत आम्ही एक आहोत. ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला चालायचे आहे ह्यावर योहान भर देतो, आणि आम्ही देवाची लेकरे आहोत ह्याचे ते प्रमाण आहे की तुम्ही तुमच्या बांधवांवर प्रीती करता. आता योहान एक सावधगिरीचा इशारा देत आहे की जगात अनेक फसविणारे आले आहेत. ह्या जगात प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे फार धोकादायक आणि भीतीदायक अशा मार्गावर चालत आहेत. त्या मार्गाच्या डाव्या हाताला उदार मतवाद्यांचे व धर्मभ्रष्टतेचे जंगल आहे. हे सुंदर परंतु धोकादायक जंगल आहे, कारण त्या सुंदर परंतु भीतीदायक प्राणी आहेत जे आम्हाला नाश करण्याकरिता टपून बसलेले आहेत. मी काही दिवसांपूर्वी एका तरुणाविषयी ऐकले जो सैनिकात होता व ख्रिस्तासाठी जिवंत साक्ष देणारा होता, परंतु त्याला काही लोकांनी लुभावून अशा शास्त्र महाविद्यालयात नेले जेथे त्याचा विश्वास नष्ट झाला. हा तरुण आता जगिक कामामध्ये असून त्या ठिकाणी त्याची साक्ष पूर्णपणे समाप्त झाली आहे, तो काहीच करीत नाही. अशा तरुण लोकांसाठी माझे मन फार दुखी होते. नंतर श्रोत्यानो, ह्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला असे अरण्य आहे जे विषारी सर्पांनी भरलेले आहे. हे अरण्य टोकाची मूलगामी तत्वे बाळगणाऱ्या लोकांनी भरलेले आहे, ज्यांच्यामध्ये प्रेमाचा लवलेशही नाही. ते प्रेमविरहित आहेत. त्यांना फक्त वाटतं की योग्य धर्मसिद्धांत असणेच महत्वाचे आहे. तो कदाचित तुमच्या पाठीला थोपटेल, परंतु जेव्हा त्याला कळेल की तुम्ही त्याच्या मताशी सहमत नाही, तुम्ही त्याच्या सांगण्याप्रमाणे करीत नाही, तर तो तुमच्या विरुद्ध बोलायला लागेल, तुमच्या विरुद्ध वाटेल त्या गोष्टी सांगेल. तुमची प्रतिष्ठा त्याच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही. तो प्रेमाऐवजी अगदी खुलेआम आपल्या विरुद्ध तिरस्कार आणि कपटपणा दर्शवेल. श्रोत्यानो, माझ्या सेवेच्या काळात मी अशा अनेक लोकांना भेटले आहे जे ख्रिस्तामध्ये विश्वासामध्ये फार मजबूत आहेत, ज्यांनी नेहमीच सत्याचा प्रचार केला. त्यांच्यापैकी कोणीच दुसऱ्यांना कमी लेखून त्यांच्या बाबतीत उगीच काही बोलून त्यांच्या सेवेत अडथळा आणत नाही. हे लोक थोर लोक आहेत. फक्त धर्मसिद्धांतच नाहीत तर त्यांच्या जीवनात सुद्धा ह्या गोष्टी आम्हाला दिसतात. इतक्या वर्षाच्या सेवाकाळात मी शिकले की जे देवाचे लोक सत्याकरिता खंबीरपणे उभे राहतात, देवाच्या वचनाला सांगतात, त्यांच्यावर आम्ही अवलंबून राहू शकतो. ते प्रत्येक गोष्टीत योग्य असतात. मला माहीत नाही श्रोत्यानो की तुम्ही आज कोणत्या मंडळीशी संबंधित आहात, कोणत्या प्रकारची शिकवणूक तुम्हाला प्राप्त होत आहे, परंतु सावध असा, कारण हे शेवटले दिवस आहेत आणि अनेक खोटे शिक्षक, खोटे संदेष्टे ह्या जगात उठलेले आहेत. ते तुम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनातूनच शिकवणूक देतील, परंतु चुकीची शिकवणूक देतील. ते तुम्हाला अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगतील आणि त्या तुमच्या कानाला चांगल्या वाटतील आणि तुम्हाला वाटेल की हे सत्य आहे, परंतु खबरदार रहा, नंतर ते तुम्हाला नाशाच्या मार्गावर नेण्याकरिता कारणीभूत ठरतील. सैतान तुम्हाला कशाप्रकारे फसवेल, कशाप्रकारे आपल्या जाळ्यात अडकवेल हे सांगता येत नाही. म्हणून आम्हाला परमेश्वराच्या वचनामध्ये खोल आणि खोल जायचे आहे आणि जाणून घ्यायचे आहे की परमेश्वराचे वचन काय सांगते. जर आपल्याला पर्याप्त ज्ञान नसेल, परमेश्वराच्या वचनाची माहिती नसेल, तर आपण अशा लोकांच्या शिकवणुकीत फसू शकता. म्हणून मी वारंवार आपल्याला सांगते की स्वतः परमेश्वराचे पवित्र वचन वाचा. आपणापैकी काही लोक म्हणतील की आम्हाला तर वाचता येत नाही, आम्ही अशिक्षित आहोत. तर श्रोत्यांनो, मी आपल्याला हीच विनंती करीन की प्रतिदिवशी आमचा उपासना कार्यक्रम ऐका, दुसरे कार्यक्रम ऐका आणि परमेश्वराच्या पवित्र वचनांविषयी पर्याप्त ज्ञान प्राप्त करून घ्या. आपण उद्याला हे म्हणू शकणार नाही की आम्हाला तो कोणीच सांगितले नाही. श्रोत्यांनो, रेडिओच्या द्वारे आम्ही परमेश्वराचं वचन प्रसारित करीत आहोत आणि अनेक लोकांनी ह्यापासून लाभ उचललेला आहे. आपण सुद्धा लाभ घेऊ शकता. तर रोज हा कार्यक्रम ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घ्या, जो सत्य आहे, जो मार्ग आहे, जो जीवन आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.